चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सरकारने दिली साखर उद्योगाला मोठी भेट, इथेनॉलच्या किमतीत वृद्धी। साखर उद्योग असंख्य आर्थिक समस्यांशी झगडत आहे। या संकटातून साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी सरकार हर प्रकारे प्रयत्न करत आहे। मंगळवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेटनं इथेनॉलच्या किमती वाढवण्यासाठी मंजुरी देऊन साखर उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे। ऊस शेतकरी आणि साखर कारखान्यांना फायदा होण्याच्या हेतूनं सरकारनं इथेनॉलच्या किमतीत वाढ केली आहे। बी हेवी मोलेसिसवाल्या इथेनॉलची किंमत 52.43 रुपये प्रति लिटरहून वाढवून 54.27 रुपये प्रति लिटर केली आहे, तर सी हेवी मोलेसिसवाल्या इथेनॉलची किंमत 43.46 रुपये प्रति लिटरहून 43.75 रुपये लिटर अशी वाढवली आहे। थेट ऊसाच्या रसापासून बनणाऱ्या इथेनॉलच्या किमती देखील 29 पैशानं वाढल्या असून याचा दर 59.48 रुपये प्रति लिटर असा निश्चित झाला आहे। याशिवाय GST आणि परिवहन शुल्क देखील लागू होईल। तेल कंपन्यांना परिवहन शुल्क निश्चित करण्यास सुचवलं आहे। कच्च्या तेलावरील आयातीवरचे अवलंबन कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं इथेनॉलच्या किमतीत वाढ केली आहे। यामुळे साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळेल। इथेनॉल उत्पादनामुळे साखरेचा अतिरिक्त साठा कमी होण्यास मदत होईल। 2030 पर्यंत 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचं केंद्र सरकारचं ध्येय आहे। साखर परिषद 2020 दरम्यान गडकरी म्हणाले होते, येणाऱ्या 2 वर्षात इथेनॉलचा बाजार 50,000 करोड रुपयांपर्यंत वाढेल आणि 2,00,000 करोड रुपयांपर्यंत वाढण्याची क्षमता आहे। साखर कारखाने साखरेच्या किमतीत घट, अतिरिक्त साठा आणि ऊस थकबाकी अशा अडचणींशी सामना करत आहे। इथेनॉलच्या उत्पादनामुळे कारखान्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि ऊस थकबाकी भागवण्यासाठीही मदत होईल असं काही जाणकारांचं म्हणणं आहे। नुकतीच सरकारनं साखर निर्यातीसाठी अनुदान आणि बफर स्टॉकला मंजुरी दिली होती, ज्याचा साखर कारखाने आणि ऊस शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल।